फिर हिट्स 93.5 रेड एफएम वर 10:53 झाले. द मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये आज आपण बातम्यांबद्दल बोलत होतो, त्या बातम्या ज्यांनी आपल्यावर असर टाकला. आठवडाभरातल्या सगळ्या गोष्टी डिस्कस करत असताना खऱ्या अर्थानं बऱ्याच गोष्टी अशा होत्या ज्या आपल्यावर इम्पॅक्ट टाकणाऱ्या होत्या. पण सध्या एक खास गोष्ट जाणवतीये बरं का, ती गोष्ट म्हणजे जे काय घडतंय आपल्या अवतीभोवती सोशली किंवा आपल्या पारिवारिक जीवनामध्ये टाईप्स कुठेही ज्या काही गोष्टी घडतायत ना, ठीक आहे काही वाईट आहेत, काही जरा टेन्शन देणारे आहेत, पण सोल्युशन लागलीच्या लागली निघेल असं सुद्धा एक चित्र आहे. एकूणच पॉझिटिव्हिटी जाणवती आहे सगळ्या स्तरावर. हीच पॉझिटिव्हिटी ॲज इट इज मेंटेन करत rjrudra935@gmail.com ईमेल आय डी आहे. माझा कसा वाटला शो नक्की कळवायचा आहे. भेट होईल उद्याच्याला बेस्ट ऑफ मॉर्निंग नंबर वन मध्ये आठवड्याभराचा आढावा घेऊया. ओके, बजाते राहू.